या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
मागील भागामध्ये आपण प्रोस्टेट कॅन्सर त्याचा पुनरुद्भव आणि चिकित्सा देत असताना किंवा चिकित्सेपश्चात रुग्णांना काही कॉम्प्लिकेशन्स होतात का किंवा दुष्परिणाम होतात का याबद्दल माहिती घेतली. प्रोस्टेट कॅन्सरसाठी दिल्या जाणाऱ्या चिकित्सेमध्ये काही मर्यादा आहेत का आणि या मर्यादांवर आयुर्वेदाच्या काही उपाययोजना असू शकतात का, आपण काय सांगाल?
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये आम्ही जरी आयुर्वेदीय चिकित्सा आणि कॅन्सर या विषयावर प्रामुख्याने काम करत असलो तरी देखील दिल्या जाणाऱ्या चिकित्सेचा केंद्रबिंदूच प्रामुख्याने केवळ रुग्ण आणि रुग्णहित असाच असतो. सुदैवाने प्राथमिक अवस्थेमध्ये निदान झालेल्या प्रॉस्टेट कॅन्सरवरती आधुनिक शास्त्रामध्ये आज पुष्कळ चांगली चिकित्सा पद्धती उपलब्ध आहे. या रुग्णांना अधिक चांगले आयुष्य देखील मिळताना दिसतं. असं असूनसुद्धा काही रुग्ण हे आमच्याकडे येताना आढळतात. यातील प्रामुख्याने येणारे रुग्ण म्हणजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यांचा प्रॉस्टेट कॅन्सर हॉर्मोन सेन्सिटिव्ह असतो आणि तो ज्यावेळेला हॉर्मोन रिफ्रॅक्टरी बनतो, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये दिल्या गेलेल्या हॉर्मोन चिकित्सेचा त्यांना अनुकूल उपयोग झालेला आहे परंतु काही काळानंतर ती चिकित्सा निष्फळ आहे असं लक्षात येतं आणि या आजाराचा प्रादुर्भाव वाढायला लागतो किंवा हा आजार परत येतो किंवा त्याचा पुनरुद्भव होतो. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे तो रुग्ण हॉर्मोन सेन्सिटिव्हपासनं हॉर्मोन रिफ्रॅक्टरी बनलेला आहे आणि हे आजाराचं स्वरूप बदलल्यामुळे आधीच्या चिकित्सेचा उपयोग होताना दिसत नाही. यावेळी मात्र आजाराचा प्रादुर्भाव कुठे झाला आहे ते लक्षात घेऊन चिकित्सा दिली जाते. ज्या वेळेला या रुग्णांमध्ये हा आजार हाडांमध्ये, यकृतामध्ये, फुफ्फुसामध्ये पसरलेला आढळतो अशावेळी मात्र ह्या आजाराला संपूर्णपणे बरी करणारी चिकित्सा आधुनिक शास्त्रात उपलब्ध नाही. विशेषतः ज्या रुग्णांमध्ये हा आजार हाडांमध्ये पसरलेला आहे याकरिता उत्तम फलदायी अशी चिकित्सा उपलब्ध नसल्याचा निर्वाळा अलीकडे अमेरिकेतील एका संशोधनातून पुढे आला आहे. शरीरातील इतरत्र भागात प्रादुर्भाव झालेल्या प्रोस्टेट कॅन्सरकरता ज्या काही चिकित्सा पद्धती आज उपलब्ध आहेत त्या बहुतेक फक्त पॅलिएटिव्ह किंवा लाक्षणिक अशाच स्वरूपाच्या आढळतात. तर अशा चिकित्सांमुळे रुग्णाचे आयुष्यमान मात्र वाढताना दिसत नाही. तर ज्यावेळी असे रुग्ण प्राथमिक अवस्थेत रसायू कॅन्सर क्लिनिककडे येतात अशावेळी या आजाराचा प्रादुर्भाव इतर ठिकाणी होऊच नये हीच काय ती चिकित्सेची मूलभूत दिशा असते. युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कॉलॉजी या युरोपमधील बलाढ्य संस्थेने आयोजित एका परिषदेमध्ये आयुर्वेदीय औषध आणि इतर कोणत्याही चिकित्सेला दाद न देणाऱ्या प्रॉस्टेट कॅन्सरच्या पेशींवरील प्रयोगाचा स्वीकार केला गेला. जे आयुर्वेदिक औषध रुग्णांवरती वर्षानुवर्ष वापरलं जातं त्या औषधाचा पेशींवरील अभ्यास काही वेगळी माहिती देतो का याकरिता हे संशोधन करण्यात आलं. यातून एक महत्त्वाची माहिती पुढे आली, ती म्हणजे आजाराचा प्रादुर्भाव इतरत्र होऊ नये आणि कॅन्सरच्या पेशींना गाठींमध्ये रूपांतरित करण्याकरता ज्या रक्तवाहिन्यांची गरज असते त्या रक्तवाहिन्या निर्माण होऊच नयेत असा महत्त्वाचा निष्कर्ष या संशोधनातून निष्पन्न झाला. यातून हे लक्षात येतं की सेकंडरी प्रिव्हेंशन करता आयुर्वेदीय चिकित्सेचा उपयोग होऊ शकतो. तर ज्या रुग्णांमध्ये हा आजार प्रामुख्याने हाडांमध्ये पसरला आहे असे अनेक रुग्ण ज्यांचा PSMA स्कॅनमध्ये अनेक हॉटस्पॉट्स आढळलेत अशा अनेक रुग्णांना आयुर्वेदीय रसायन चिकित्सेनंतर ते हॉटस्पॉट्स गेल्याची उदाहरणे आहेत. विशेष म्हणजे या रुग्णांमध्ये इतर कोणत्याही चिकित्सेशिवाय किमोथेरपी किंवा रेडिएशन अशा कोणत्याही चिकित्सेशिवाय केवळ आयुर्वेदीय चिकित्सेने PSMA हे हॉटस्पॉट्स कमी झाल्याची किंवा पूर्णपणे गेल्याची उदाहरणे आहेत. आणि हे सर्व करत असताना रुग्णाची आयुष्याची प्रत ज्याला क्वालिटी ऑफ लाईफ म्हटलं जातं याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातं. स्वाभाविकच हाडांमध्ये पसरलेल्या कॅन्सरचे पर्यवसान अस्थिभंगात होते म्हणून या रुग्णांमध्ये फ्रॅक्चर्स होऊ नये याकरताही लक्ष दिलं जातं. रुग्णाचा आहार व्यवस्थित राहणे, बलहानी न होणे किंवा बल सुधारणे, रुग्णाची निद्रा व्यवस्थित असणे, शरीरात कुठेही वेदना नसणे आणि रुग्ण दैनंदिन कार्य व्यवस्थितपणे करू शकणे या गोष्टींकडे बारकाईने लक्ष पुरवलं जातं. आणि अतिशय प्रगत किंवा वाढलेल्या अशा प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सुद्धा रसायन चिकित्सेमुळे त्यांना अधिकाधिक चांगलं आयुष्य आणि दीर्घायुष्य मिळाल्याची उदाहरणे आहेत.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. प्रोस्टेट कॅन्सरसाठी आधुनिक शास्त्रामध्ये अतिशय चांगल्या चिकित्सा उपलब्ध असल्या तरी हा कॅन्सर हाडांमध्ये पसरल्यावर यावरती कोणतीही फलदायी चिकित्सा उपलब्ध नसल्याचा निर्वाळा अमेरिकेतील एका संशोधनातून पुढे आलेला आहे. आधुनिक शास्त्रामध्ये प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारावर जरी मर्यादा असल्या तरी आयुर्वेदामध्ये मात्र यावर निश्चित चांगल्या उपाययोजना उपलब्ध असू शकतात. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या भागामध्ये आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.